स्तोत्र संहिता अध्याय 30। गृहप्रवेशाच्या वेळी गावयाचे दाविदाचे संगीत स्तोत्र। हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहे। तू माझ्या वैर्यास माझ्यावरून हर्ष करू दिला नाही। हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले। हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढिला। गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखिले। अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करिताना त्याचा धन्यवाद करा। त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो। रात्री विलापाने बिराड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो। मी तर आपल्या संपत्काली म्हटले, मी कधी ढळणार नाही। हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केला। तू आपले मुख लपविले, तोच मी भयभीत झालो। हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला। परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो, मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रगट करील काय? हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर। हे परमेश्वरा, मला सहाय्य कर। तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लाविले आहे। तू माझे गोंडताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसविले आहे। ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये। हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझे उपकार स्मरण करीन।